नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जहाज बांधणी आणि नौवहन क्षेत्रात भारताने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत भारत नौवहन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अमृतकाळात नौवहन क्षेत्रातल्या भारतीय पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी वेगात सुरू झाली असून राज्य निवडणूक आयोगानं आज आरक्षण निश्चिती आणि सोडत कार्यक्रम माझं सविस्तर वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार निवडणुकीसाठी 11 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाईल. मोंथा चक्रीवादळाचा जोर आता कमी झाला असला तरी त्याच्या प्रभावामुळे देशाच्या विविध भागात पाऊस पडत आहे. आंध्र प्रदेश, ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागाला याचा फटका बसला आहे. राज्याच्या सोलापूर, पुणे, चंद्रपूर, नागपूर, वाशिम आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं आपल्या कर्जावरच्या व्याजदरात 0.25% कपात करून ते 4.25 ते 4% दरम्यान राखण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. व्याजदर कपातीमुळे कर्ज दराचं उद्दिष्ट 3 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आलं आहे. त्यामुळे अमेरिकेत कर्जावरचा खर्च कमी झाला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 592 अंकांची घसरण झाली आणि तो 84,404 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 176 अंकांची घसरण नोंदवत 25,877 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.